नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा आज केली. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं 2 दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिहार कारागृहातून बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर करताना घातलेल्या अटीनुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचे नियमित कामकाज पाहता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची विमानतळावरून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टाटानगर पाटणासह 6 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झारखंड दौरा मुसळधार पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे रांची इथूनच आभासी पद्धतीनं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. याचवेळी देशभरातल्या 2 कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि 660 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आलं. धुळे जिल्ह्यात सिंदखेडा इथं दसवेल फाट्याजवळ आज सकाळी खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. सिंदखेडा तालुक्यातील वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून सिंदखेडा इथं परतत असताना हा अपघात झाला. खासगी प्रवासी वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रातील सरकार आणि राज्यातील भाजप महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा इथं शेतकरी मेळावा आणि वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातल्या 434 शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिरांचं तसंच नागपुरात रामदेव बाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान 12 तारखेपासून साजरा होत असलेल्या संविधान महोत्सवाचा आज समारोप करण्यात येत आहे. त्या अनुषंगानं नांदेड आणि परभणीसह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रमाचा 114वा भाग असेल. नागरिकांनी आपल्या सूचना MyGOV नमो ऍपवर किंवा 1800117800 या क्रमांकावर पाठवाव्यात किंवा 1922 या क्रमांकावर SMSद्वारे सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्र शासनाच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हा त्याग आणि संघर्षाचं प्रतीक आहे. हा संघर्ष नव्या पिढीला समजण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असंही त्यांनी सांगितलं. 17 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहणार असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील सोलार पॅनल उभारण्यास आणि त्यातून वीज निर्मिती करण्यास सरकार अनुदान पुरवत आहे. ही योजना जागतिक तापमानवाढ रोखण्यास प्रभावी ठरेल, असं प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवार 16 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद निमित्तची सुट्टी कायम करण्यात आली आहे. ही सुट्टी 16 किंवा 18 तारखेला घेण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार जिल्हाधिकारी तसंच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जळगाव शहरात अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यावेळी सोडत पद्धतीनं क्रमांक काढून त्यानुसार मंडळांना विसर्जनासाठी वेळ देण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.